आकाशवाणी पुणे सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीटचे वाढीव गुण रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेवर बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. आणि नागपूरजवळ फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. वैद्यकीय पात्रता परीक्षा नीटमध्ये वाढीव गुण मिळालेल्या सर्व 1663 विद्यार्थ्यांचे वाढीव गुण रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला असल्याची माहिती सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात दिली. 23 जून रोजी होणाऱ्या या फेरपरीक्षेचा निकाल 30 जून रोजी जाहीर करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा द्यायची नसेल त्यांचे वाढीव गुण वगळून मिळालेले गुण ग्राह्य धरण्यात येतील असंही सरकारनं सांगितलं. या परीक्षेत गैरप्रकार आणि पेपर फुटल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर काल सुनावणी झाली. या परीक्षेच्या प्रवेश प्रक्रियेतील समुपदेशनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. दरम्यान नीटचा पेपर फुटल्याचा किंवा गैरप्रकार झाल्याचा आरोप केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फेटाळून लावला आहे. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे 3 नवीन गुन्हेगारी कायदे येत्या 1 जुलैपासून अंमलात येणार आहेत. नागरिकांना या कायद्यांविषयीची सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी NCRB संकलन ऑफ क्रिमिनल लॉज हे मोबाईल ऍप सुरू करण्यात आलं आहे. प्ले स्टोअर अथवा ऍप स्टोअरच्या माध्यमातून हे ऍप डाउनलोड करता येईल. नव्या मंत्रिमंडळातल्या विविध केंद्रीय मंत्र्यांनी काल आपला कार्यभार स्वीकारला. के राममोहन नायडू यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा तर मुरलीधर मोहोळ यांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. देशात विमानतळांची संख्या वाढवणं, विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणणं आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यावर आपला भर असेल असं मोहोळ यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी सुनेत्रा पवार यांनी काल मुंबईतील विधानभवनात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते. अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत पवार यांच्याशिवाय इतर कुणीही अर्ज भरलेला नाही, त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राज्यात सध्या सुरू असलेली प्रगतीपथावर असलेली आणि प्रस्तावित विकास कामं ठरलेल्या वेळेत गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मंत्रालयात काल झालेल्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत पुणे मेट्रो क्रमांक 3 कामाला वेग द्यावा, पुणे रिंग रोडचं कामही गतीनं मार्गी लावावं अशा सूचना पवार यांनी दिल्या. विकसित भारताचं ध्येय साकार करायचं असेल तर आगामी 10 वर्षात देशातल्या पहिल्या 50 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याचं ध्येय समोर ठेवून काम करा असं आवाहन कुलपती आणि राज्यपाल रमेश बैस यांनी काल केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 64वा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली आणि NCLचे संचालक डॉ आशिष लेले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या सोहळ्यात राज्यपाल दूरस्थ माध्यमातून बोलत होते. साताऱ्यातल्या डॉ धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची साताऱ्यातल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी काल ही नियुक्ती केली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महाआघाडीच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रतिभा धानोरकर यांनी काल विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदार पदाचा राजीनामा सुपूर्त केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना भावी राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी गेल्या 8 जून पासून सुरू असलेलं उपोषण काल स्थगित केलं. मंत्री शंभूराज देसाई, खासदार संदीपान भुमरे, आमदार राणा रणजित सिंह यांच्या शिष्टमंडळानं जरांगे यांची काल आंतरवाली सराटीत भेट घेतली. सगळे सोयरे संदर्भातील मागणी संदर्भात राज्य सरकार 1 महिन्यात निर्णय घेईल असं आश्वासन सरकारतर्फे देण्यात आल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. या महोत्सवात यंदा 21 मराठी चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सार्वनिक कौर यांचा अगेन्स्ट द टाईड हा चित्रपट आहे, तर राष्ट्रीय स्पर्धेत बिगारी कामगार, भैरवी, भगवान, गुंतता हृदय हे, वुमन ऑफ बिलियन, फेरा, आजोबांचं घर, वैद्यराज, अद्वैताच्या पाऊलखुणा, सहस्र सूर्य सावरकर, डोम कावळा दरावण, भेड चाल, म्हातारा डोंगर हे लघुपट माहितीपट पाहता येतील. विविध विद्यार्थ्यांचे 7 मराठी लघुपट आणि माहितीपटही या महोत्सवात आहेत. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी काल सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पालखीमध्ये सहभागी होत पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांशी संवाद साधला. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन होणार आहेत, त्यामुळे बदल्यांबाबतचे आक्षेप कमी होऊन सेवाज्येष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी शक्य होईल अशी माहिती जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली. विद्यार्थी निधी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीनं नाशिक इथं कालपासून जिज्ञासा आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रारंभ झाला. आरोग्य उपचार पद्धतीत जागतिक स्तरावर प्रगती होत असताना भारतीय पारंपरिक उपचार पद्धतीनं कोरोना काळात चांगला आधार दिला आहे, त्यामुळे या उपचार पद्धतीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे असं मत डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केलं. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटल्यानं कांद्याच्या दरात 5 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात 15 ते 20 रुपये किलोनं विकला जाणारा कांदा आता 25 ते 30 रुपये किलोनं विकला जात आहे. नागपूरजवळील हिंगणा तालुक्यातील धामण इथं फटाक्यांच्या कारखान्यात काल झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्यामुळे राजापूर कोल्हापूर मार्ग बंद झाला आहे. दरड हटवण्याचं काम सुरू असून इथली वाहतूक आंबा घाट मार्गे वळवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पावसाळ्यात दरड कोसळून रेल्वे मार्ग बंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं कसारा आणि खंडाळा घाटात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या असल्याचं रेल्वेनं पत्रकाद्वारे कळवलं आहे. पुण्यासह सातारा, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यातील 632 गावांना दरड पडण्याचा अथवा भूस्खलनाचा धोका असल्याचा अहवाल भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेनं राज्य सरकारला सादर केला आहे. यापैकी 50 गावं धोकादायक परिस्थितीमध्ये असल्याचं यात म्हटलं आहे. यातली सर्वाधिक म्हणजे 318 गावं रायगड जिल्ह्यातली आहेत. सांगली जिल्ह्यात अग्रणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे कवठे महांकाळ तालुक्यात काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे मळणगाव ते बोरगाव आणि हिंगणगाव ते कवठे महांकाळ रस्ते वाहतूक बंद करण्यात आली आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीटचे वाढीव गुण रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेवर बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित. आणि नागपूरजवळ फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.